विविध भारती पुणे, माधुरी कुलकर्णी सादर करत आहे पुणे वृत्तांत. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज देशभरात त्यांना अभिवादन करण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज समाज माध्यमावरच्या संदेशांद्वारे वीर सावरकरांना अभिवादन केलं आहे. पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे, खासदार मेधा कुलकर्णी यांच्यासह अनेक मान्यवरांनी आज पुण्यातल्या डेक्कन परिसरातील सावरकर स्मारक स्थळी जाऊन त्यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. विविध संस्था संघटनांच्या वतीनं व्याख्यानं, सांगीतिक कार्यक्रम, अभिवाचन, नाट्य सादरीकरण अशा विविध कार्यक्रमातून सावरकर विचारांचं स्मरण केलं जात आहे. पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयाच्या वसतिगृहातली स्वातंत्र्यवीर सावरकर यांचं वास्तव्य असलेली खोली आज खुली करण्यात आली आहे. या ठिकाणी सावरकरांना अभिवादन करण्यासाठी अनेक नागरिकांनी गर्दी केली होती. बारामती विमान दुर्घटनेच्या तपासाबाबत महाराष्ट्र गुन्हे अन्वेषण विभागानं आज पुण्यात पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. या प्रकरणाचा तपास अत्यंत सखोल आणि शास्त्रशुद्ध पद्धतीनं केला जात आहे. हा अपघात घातपात होता का किंवा निष्काळजीपणामुळे घडला का याचा तपास करण्यावर गुन्हे अन्वेषण विभागाचा भर असेल असं अतिरिक्त पोलीस महासंचालक सुनील रामानंद यांनी सांगितलं. एएआयबी म्हणजेच विमान अपघात अन्वेषण विभागाचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्यातील निष्कर्ष सीआयडीच्या तपासात समाविष्ट केले जातील असंही रामानंद यांनी सांगितलं. या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन त्याचा तपास केंद्रीय अन्वेषण विभागामार्फत करण्याची विनंती राज्य सरकारनं केंद्र सरकारकडे केली असल्याचं त्यांनी सांगितलं. 28 जानेवारी रोजी बारामती इथं झालेल्या विमान अपघातात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह चौघांचा मृत्यू झाला होता. अन्न पदार्थ ऑनलाईन पद्धतीनं पुरवणाऱ्या कंपन्यांच्या गोदामांची तातडीनं विशेष तपासणी करण्यात यावी अशी मागणी आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी आज विधानसभेत केली. यासंदर्भात राज्यातील आमदारांच्या बैठका घेऊ आणि उपाययोजनांबाबत विचार करू, केंद्र सरकारचीही यात मदत घेऊ असं आश्वासन अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी दिलं. रेल्वे प्रवाशांच्या सोयीसाठी पुणे मुंबई, पुणे बेंगळुरू, पुणे हैदराबाद या 3 हायस्पीड रेल्वे कॉरिडॉरसाठी मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालावं असं आवाहनही शिरोळे यांनी केलं आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षपदासाठी भारतीय जनता पक्षाकडून अभिषेक बारणे यांचा एकमेव अर्ज दाखल झाला आहे. येत्या शनिवारी स्थायी समिती अध्यक्षांची घोषणा होणार आहे. पुणे शहरात नव्यानं केलेले रस्ते पुन्हा खोदले जाऊ नये यासाठी आता रस्त्यांच्या कामांबरोबरच सांडपाण्याचे पाईप, पावसाळी गटारं आणि केबलची कामं एकत्रितच करण्याचा निर्णय महानगरपालिकेनं घेतला आहे. अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बीपी यांनी आज ही माहिती दिली. नव्या नियोजनामुळे खर्चाची बचत होऊन रस्ते अधिक टिकाऊ आणि सर्व सुविधांनी सुसज्ज राहतील असा विश्वास पृथ्वीराज बीपी यांनी व्यक्त केला. पुढील वर्षी होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर भीमाशंकर इथल्या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात येत आहे. या ठिकाणी सुमारे 3,500 चौरस फुटांच्या सभा मंडपाचं काम केवळ 4 महिन्यात केलं जाणार आहे. हे काम करताना पारंपरिक तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. देशात पहिल्यांदाच अशा स्वरूपाचं जीर्णोद्धाराचं काम पुरातत्व विभागाच्या वतीनं करण्यात येणार आहे. संपूर्ण दगडातील या बांधकामाची नोंद गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये करण्याचा पुणे जिल्हा प्रशासनाचा प्रयत्न आहे. त्यासाठी लवकरच सल्लागाराची नेमणूक करण्यात येणार असल्याचं पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी सांगितलं. राज्यस्तरीय शैक्षणिक मूल्यमापनात पुणे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांनी राज्यात अव्वल स्थान मिळवलं आहे. आगामी काळातही जिल्हा परिषद शाळांची गुणवत्ता अधिक उंचावण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत असं मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी म्हटलं आहे. पुण्यातल्या पोर्श अपघात प्रकरणी अल्पवयीन आरोपीचे वडील विशाल अग्रवाल यांचा अंतरिम जामीन अर्ज आज सर्वोच्च न्यायालयानं फेटाळला. पुण्यात 19 मे 2024 रोजी झालेल्या पोर्श अपघातात 2 जणांचा जागीच मृत्यू झाला होता. ही गाडी चालवणाऱ्या अल्पवयीन मुलाच्या रक्त चाचणी अहवालात फेरफार केल्याचा आरोप विशाल अग्रवाल यांच्यावर ठेवण्यात आला आहे. पुणे आणि परिसरात आज कमाल 33 आणि किमान 14.6° सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. उद्याही तापमानात फारसा बदल संभवत नाही. हा होता आजचा पुणे वृत्तांत. उद्या पुन्हा भेटू विविध भारती पुणे केंद्रावर संध्याकाळी 6 वाजता ताज्या पुणे वृत्तांतमध्ये. नमस्कार.